चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज बुधवार 3 जून 2020। डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरात बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्रात दक्षिण भारतात चांगली मागणी होती, गुजरात मध्ये ही मागणी फारच कमी होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकात S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये होता। गुजरात मध्ये S30 व्यापार 3,151 रुपये ते 3,161 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,091 रुपये ते 3,201 रुपये राहिला। तमिळनाडू मध्ये S30 व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $366.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.6 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.118 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3670 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,739 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $36.39 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 522.1 अंकांनी वर येऊन 33,825.53 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 152.95 अंकांनी वर येऊन 9,979.10 अंकावर बंद झाला।